चित्र क्रमांक 9 मोशे आणि परमेश्वराचा नियम। अब्रामाचे अंशज मोठे गणले गेलेत, त्याला इस्रायली म्हणत, आणि त्याच्या अंशातूनच एक माणूस देवाने निवडला, त्याचं नाव होतं मोशे। त्यानं पण देवावर विश्वास ठेवला आणि त्याच्या आज्ञाचं पालन केलं होतं। एक दिवस देवानं मोशेले पहाडावर बोलावून घेतलं आणि लोकायले शिकव्यासाठी देवानं एका गोट्याच्या पाठीवर काही विधी नियम दिले आणि देवाची इच्छा होती की ते नियम लोकांना पाळायचे।